93.5 Red FM.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर.
रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
सर गुड मॉर्निंग.
सुप्रभात.
आपल्याकडे क्रिकेटचा सगळा सीझन चालू झाल्यामुळे जिथं बघतो तिथं नुसता क्रिकेटच्याच गप्पा टप्पा चालल्या आणि रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन याचा प्रयत्न आपला असा असतो की काहीतरी वेगळं लोकांना काहीतरी महत्वाचं आणि त्याचं थोडंसं डीप अँगल्स घेऊन बघावं
मिळायला हवं लोकांना मिळायला हवं. बरोबर.
आपण 2 आठवड्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प बद्दल बोललो.
हो, अमेरिकन अध्यक्ष निवडणुकांमधला. हो.
आणि आज आपण हिलरी क्लिंटन म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हा रिपब्लिकन कडनं कॅन्डिडेट होऊ बघतोय आणि हिलरी क्लिंटन ही कदाचित डेमोक्रॅटची कॅन्डिडेट होईल असं आता चिन्ह दिसतंय. पण मला एक सांगा, सगळ्यात महत्वाचं अमेरिकन डेमोक्रेसी खूप जुनी आहे. 1776 बरोबर.
बरोबर बरोबर.
आज 2000
आली स्वातंत्र्याची सरहद ते सगळं बरोबर.
पण त्यांच्याकडे आतापर्यंत एकही राष्ट्रपती किंवा अध्यक्ष महिला झालेली नाहीये.
हो बरोबर बरोबर.
हे असं का असेल?
ते हा एक गमतीचाच भाग आहे खरं म्हणजे आपण इंग्लंडकडनं लोकशाहीचं प्रारूप स्वीकारलं आणि ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालं त्या दिवशीपासून समान मतदार सगळ्या नागरिकांना ते मतदानाचे अधिकार मिळाले. पण इंग्लंड सारख्या देशांमध्ये सुद्धा महिलांना 1940 पर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता.
मतदानाचाच नव्हता, त्यामुळे पॉलिटिक्स
नव्हता. हा, आणि तसंच अमेरिकेची व्यवस्था हे बरेचसे इंग्लंड ते लोक पूर्णपणे स्थलांतरित तिथे जाऊन झालेले असल्यामुळे अमेरिकेतल्या अनेक गावांचं नावं सुद्धा तुम्हाला इंग्लिश आढळतील, इंग्लिश प्रमाणे तशी. त्यामुळे तो एक पाश्चात्य जगतामधला एक भाग होता आणि ती महिलांना मतदानाचा अधिकार नसतं, महिलांनी राजकारण.
अमेरिकेत मला वाटतं 1920 आसपास तो झाला.
अमेरिकेच्या त्याच्या वेळेला तर त्यांना मिळालं म्हणून जोपर्यंत महिला अध्यक्ष होत नाही तोपर्यंत ते पूर्णत्वाला लोकशाही गेली आहे असं म्हणता येणार नाही. अमेरिकेत पहिल्यांदाच ओबामांच्या निमित्तानं आफ्रिकी वंशाचा पहिल्यांदा अध्यक्ष झाला.
बरोबर.
आता हिलरींच्या निमित्तानं जर ती संधी मिळेल तर ते एक इतिहासाचं एक दुरुस्ती मला असं वाटतं अमेरिकेमध्ये होईल.
पहिल्यांदा
महिला अध्यक्ष होऊ शकेल.
मोर ऑन दिस इन जस्ट बिट. माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम बाय.